chinimandi.com पॉडकास्ट।
कर्जदारांना दिलासा नाहीच, रेपो दर जैसे थे। पतधोरणातील व्याजदर स्थिर राहिल्यानं गृह, वाहन आणि इतर कर्जांचे दर हे कायम राहण्याची शक्यता आहे, कारण रिझर्व्ह बँकेनं गुरुवारी जाहीर केलेल्या पतधोरणात कोणताही बदल केला नाही, त्यामुळे बँकेचा रेपो दर 5.15% स्थिर आहे। सलग 5 वेळा बँकेनं रेपो दरात कपात केली होती, मात्र बँकांनी व्याजदर कपातीला फारसा प्रतिसाद दिला नाही। गव्हर्नर शक्तिकांत दास हे या बैठकीत रेपो दरात किमान 0.25% कपात करतील अशी आशा सर्वांना होती। परिणामी रिव्हर्स रेपो दर हा 4.90% इतकाच राहिला आहे। समितीमधील सर्व 6 सदस्यांनी व्याजदर स्थिर ठेवण्यावर शिक्कामोर्तब केलं, तसंच बँकेनं विकास दराबाबत चिंताही व्यक्त केली आहे। अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान, किरकोळ आणि घाऊक बाजारात जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतीमुळे येत्या काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे महागाईमुळे मागणी कमी झाल्यानं विकासदर कमी होण्याची अडचणही वाढली आहे। आर्थिक वर्षातील द्वैमासिक पतधोरण आज रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं। चालू आर्थिक वर्षाच्या 2ऱ्या तिमाहीत 5% आलेला विकासदर आणि वाढलेले महागाईचे दर पाहता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कपातीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती।